नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रोखडीच गुवाहाटी आणि कोलकाता मजगती धावतली असे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 15 ते 20 दिवसात या ट्रेनीचे उक्तावण करतले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन लागू जावपी सगळ्या नव्या फास्टॅग जारी करपा खातीर गाड्यांखातीर नो युअर व्हेहिकल KYV कार्डा बंद करपाची घोषणा केल्या. घरगुती गिरायकांखातीर देशातल्या LPGच्या दरात बदल जाऊ ना असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान स्पष्ट केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाक लागून भारतान जायत्या देशांक फाटी घाला असे केंद्रीय कोळसो खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी काल हैदराबादात सांगले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त तंत्रज्ञान न्हय तर देशात सकारात्मक बदल घडवून हाडपाची संधी असा असे राष्ट्रपती भवनात सोर म्हळ्यार स्किलिंग फॉर AI रेडीनेस खाला आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या तमिळनाडू भेटेर आसतले. आता पुराय खबरो. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रोखडीच गुवाहाटी आणि कोलकाता मजगती धावतली असे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 15 ते 20 दिवसात या ट्रेनीचे उक्तावण करतले असे सांगून भारतीय रेल्वेन स्वदेशी पद्धतीन तयार केल्या आणि निर्मित वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हायस्पीड चाचणी यशस्वीरित्या पुराय केल्या असे वैष्णव उलयले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारताक पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 दिसा मेळपाची शक्यताय जाहीर केली. काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना विचारिल्ल्या प्रस्नाक जाप दितना श्री वैष्णव हांणी अहमदाबाद आणि मुंबय हांच्या मदीं भारताची पहिली बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम सुरू आसा असे सांगले. पहिलो विभाग सुरू जातलो तो सुरत ते बिलमोरा आणि उपरांत वापी ते सुरत मेरेनचो विभाग सुरू जातलो असे सांगले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन लागू जावपी सगळ्या नव्या फास्टॅग गाड्यांखातीर नो युअर व्हेहिकल कार्डा बंद करपाची घोषणा केल्या. भौशीक सोयी वाढोवपा खातीर आणि हायवे सक्रीय झाले उपरांत वापरप्यांक जावपी त्रास पयस करपा खातीर हे पाऊल उबारला. घरगुती गिरायकांखातीर देशातल्या LPGच्या दरात बदल जाऊ ना असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान स्पष्ट केला. व्यावसायिक LPG सिलिंडराचे दर 111 रुपया वाढयल्यात अशी माहिती प्रसार माध्यमांच्या काही विभागांनी आयल्या उपरांत ही स्पष्टताय आयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाक लागून भारतान जायत्या देशांक फाटी घाला असे केंद्रीय कोळसो खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी काल हैदराबादात घेतिल्ल्या बस्ती भेटीत उलयतना सांगले. प्रगत देशांक जायत्या समस्यांक तोंड दिवचे पडटा असताना भारतात लोकांच्या आदारान शांततायेचे वातावरण मेळ्ळा, उदरगत कार्यावळी सुगमतायेन चालीक लायता असे मंत्र्यांनी नदरेखाळले. संसारातलो विश्वगुरू म्हणून राष्ट्र मुखार व्हरपा खातीर या नव्या वर्सा श्री मोदींचे फुडारपण घटमूट करचे असो उलो तांणी मारला. मुळावी बांदावल कल्याण, शांतताय आणि सुरक्षा, विदेश धोरण, अर्थिक सुधारणा, GST चालीक लावप या मळार मोदी सरकारान घेतिल्ल्या धोरणा आणि कार्यावळींक लागून लोकांच्या फायद्या खातीर दर उणे जाल्यात असे ताणी सांगले. आतंकवादाचेर आळाबंद हाडला, पाकिस्तानाच्या ISI आदारान दिल्ल्यो धमक्यो घटमूटपणान कुसकुसल्यात असे ताणी स्पष्ट केले. हाचे आदी ताणी वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांक थंयच्या रहिवाशांचे प्रस्न सोडोवपाक आणि आपूण भेट दिल्ल्या झोपडपट्ट्यांनी आणि बस्तीच्या लोकांक नागरी सुविधा दिवपाचे निर्देश दिले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या तमिळनाडू भेटेर आसतले. चेन्नई आणि वेल्लोरातल्या जायत्या कार्यावळींक ते हाजीर रावतले. उपराष्ट्रपती दीक्षांत सुवाळ्यात मार्गदर्शन करतले आणि जायत्या विषयातल्या पदवीधरांक पदवी दितले. उपरांत उपराष्ट्रपती शारात रामनाथ गोयका साहित्य सन्मान सुवाळ्याक हाजीर रावतले. तशेच कलायवनार आरंगम हांगा भौशीक बसकेक हाजीर रावतले. दाट धुक्याक लागून देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी कितल्याशाच गाड्यांची येरादारी उणी दिसपाक लागून तातून आडखळ आयल्या. भारतीय रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण 31 गाड्यो 2 वरांवर कळाव जातात. प्रवाशांनी गाड्यांनी चढपा खातीर स्टेशनाचेर पावचे पयली तांची ताजी स्थिती पळोवपाची असो सल्लो दिला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकता.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
अतः मुखावेलो खबरों। कृत्रिम बुद्धिमत्ता है फकत तंत्रज्ञान न्हय तर देशात सकारात्मक बदल घडवून हाडपाची संधी आसा अशे राष्ट्रपती भवनात सोर स्किलिंग फॉर एआय रेडीनेस अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले। विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व नेटान वाढता आणि दरेकल्यान तंत्रज्ञान शिकप गरजेचे झाला असे ताणी म्हणले।
विभिन्न संस्थाओं, इंडस्ट्री पार्टनर्स तथा एकेडेमिया के साथ मिलकर ये सुनिश्चित कर रही है कि भारत केवल टेक्नोलॉजी को अपनाए ही नहीं बल्कि उसके माध्यम से रेस्पॉन्सिबल फ्यूचर को भी आकार दे। हम सब मिलकर विकसित भारत बनाने के लिए प्रतिबद्धता के साथ कार्य करें। राष्ट्रीय शिक्षा नीति के अनुरूप भारत को नॉलेज सुपर पावर बनाने तथा टेक ड्राइविंग समावेशी और समृद्ध भारत के निर्माण के लिए हम सब अपना योगदान दें।
या कार्यावळी वेळार राष्ट्रपतींनी विद्यार्थी आणि संसद सदस्यांसहित विद्यार्थ्यांक एआय प्रमाणपत्रा प्रदान केली आणि स्किल द नेशन चॅलेंज नावाच्या राष्ट्रीय जागरूकता मोहिमेची सुरुवात केली। उदेत्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत त्याचा वापर करून एक उदाहरण मांडल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू आणि संसद सदस्यांची तोखणाय केली। या आव्हानाचा उद्देश एआय विषयी जागरूकता वाढवप आणि आर्थिक स्वावलंबन वाढवप असा असे त्यांनी म्हणाले।
भारत सरकार के कौशल विकास और उद्यमिता मंत्रालय की सोर यानी स्केलिंग फॉर एआई रेडीनेस की पहल प्रशंसा का योग्य है। इस पहल के अंतर्गत प्री एआई मॉड्यूल्स तैयार किए गए हैं। इस मॉड्यूल्स के द्वारा एआई से जुड़े विषयों और मशीन लर्निंग के बेसिक कॉन्सेप्ट के बारे में भी जानकारी मिलती है। इस मिशन का उद्देश्य एआई के बारे में जागरूकता बढ़ाना, आर्थिक आत्मनिर्भरता को बढ़ावा देना तथा एक टेक ड्रिवन देश के निर्माण में योगदान देना है।
भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि चंदीगढ हांचेर दाट ते खूप दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला। तसेच बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्तिस्तान आणि मुझफ्फराबाद हाचेर दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि उत्तर उदेंत राज्यांनी अशीच परिस्थिती असतली। तसेच तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल हांचेर गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। मजगती दिल्ली एनसीआरातल्या हवेचो दर्जो सामकोच वाईट वर्गात नोंद झाला। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण आज सकाळी 7 मेरेन राष्ट्रीय राजधानीचो सरासरी हवेचो दर्जो निर्देशांक 321 झाला। बेंगळुरू सावन कन्याकुमारी मेरेन सायकलीन यशस्वीपणान वचपा खातीर एस सुरेश कुमारच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केल्या। हे काम फकत तोखणायचे आणि प्रेरणादायक न्हय तर श्री कुमार हांच्या खरपणाची आणि अविरत भावनांची गवाय असा असे सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री हांणी नदरेक हाडले। असे यत्न मोठ्या प्रमाणात समाजा खातीर फिटनेस आणि निर्धाराचा महत्वाचा संदेश वरतात, खास करून भलायकेच्या महत्वाच्या आडमेळ्यांचेर मात करून ते साध्य झाला हाचेर श्री मोदी हांणी भर दिलो। आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रोकडीच गुवाहाटी आणि कोलकाता मजगती धावतली असे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येता त्या 15 ते 20 दिसात या ट्रेनीचे उक्तावण करतले। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन लागू जावपी सगळ्या नव्या फास्टॅग गाड्यांखातीर नो युअर वेहिकल कार्डा बंद करपाची घोषणा केल्या। घरगुती गिरायकांखातीर देशातल्या एलपीजीच्या दरात बदल जाऊ ना असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान स्पष्ट केला। कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त तंत्रज्ञान न्हय तर देशात सकारात्मक बदल घडवून हाडपाची संधी असा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका ऐकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर। नमस्कार।